नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा. 3 ऑक्टोबर मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. पंतप्रधान उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर. केंद्र आणि राज्याच्या किसान सन्मान निधीचा पुढचा हप्ता होणार वितरित. पंतप्रधान आंतरवासिता योजनेला सुरुवात. येत्या 5 वर्षात 1 कोटी युवकांना अग्रणी कंपन्यांमध्ये मिळणार प्रशिक्षणाची संधी. शारदीय नवरात्रोत्सवाचा राज्यात उत्साह. आणि महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत न्यूझीलंड सामना. आता सविस्तर बातम्या. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. 3 ऑक्टोबर हा दिवस यापुढे मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयाचं साहित्य क्षेत्रातल्या मान्यवरांनी स्वागत केलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी या निर्णयाचं स्वागत करत या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली. ते म्हणाले,
उशिरा का होईना निर्णय मंत्रिमंडळाने घेतला त्याबद्दल भारत सरकारच्या मंत्रिमंडळाची अभिनंदनही करतो आणि आभारही मानतो. हा निर्णय घेतल्यानंतर त्याची तात्काळ कार्यवाहीची मराठी समाजाला, महाराष्ट्राला अपेक्षा आहे. तशी कार्यवाही तातडीनं व्हावी अशा प्रकारची मागणी महाराष्ट्रातील मराठी समाजाच्या वतीनं मी करतो.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे भाषेच्या समृद्धीसाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जातात. यात केंद्र सरकारकडून दरवर्षी 250 ते 300 कोटी रुपये अनुदान मिळतं. तसंच देशभरातल्या विद्यापीठांमध्ये मराठी भाषेसाठी विशेष केंद्र उभारून मराठी भाषा शिकण्याची व्यवस्था केली जाते. दरम्यान राष्ट्रीय खाद्यतेल मिशनला मान्यता. शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी पीएम राष्ट्रीय कृषी विकास योजनेला मंजुरी. रेल्वे कर्मचाऱ्यांना 2029 कोटी रुपये बोनस आदी निर्णयांनाही काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 5 ऑक्टोबरला राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. वाशिम इथं होणाऱ्या एका कार्यक्रमात पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांचे ऑगस्ट ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतले अनुक्रमे 18वा आणि 5वा हे 2 हप्ते मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहेत. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान आंतरवासिता योजनेला काल प्रायोगिक तत्वावर प्रारंभ झाला. या पथदर्शी प्रकल्पासाठी सरकारनं 800 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी pminternship.mca.gov.in या पोर्टलवर येत्या 12 ते 25 ऑक्टोबर दरम्यान अर्ज करायचे आहेत. 21 ते 24 वर्ष वयोगटातल्या आणि पूर्णवेळ नोकरी किंवा पूर्णवेळ शिक्षण न घेणाऱ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येईल. पात्र लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून दरमहा 4,500 रुपये तर नियोक्ता कंपनीकडून दरमहा 500 रुपये मिळतील. येत्या 5 वर्षात देशातल्या 1 कोटी युवकांना 500 अग्रेसर कंपन्यांमध्ये आंतरवासिता प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मुंबई महानगरपालिकेनं दादर इथं शिवाजी पार्क मैदानावर येत्या 12 तारखेला दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा दसरा मेळावा वांद्रे कुर्ला संकुलावर होणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शारदीय नवरात्रोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. राज्यात आदिशक्तीच्या 3.5 शक्तिपीठांसह देवीच्या सर्वच मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना करण्यात आली. राज्यातल्या महत्वाच्या देवी मंदिरातल्या घटस्थापनेचा आढावा घेणारा हा वृत्तांत.
नांदेड जिल्ह्यात माहूर इथं रेणुका देवीच्या नवरात्रोत्सवाला घटस्थापनेनं प्रारंभ झाला. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शेकडो भाविकांनी काल पहिल्या माळेला रेणुका मातेचं दर्शन घेतलं. नवरात्रोत्सव कालावधीत भाविकांच्या वाहतूक सेवेसाठी एसटीच्या 110 बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसंच या ठिकाणी 3 आरोग्य पथकही नियुक्त करण्यात आली आहेत. धाराशिव जिल्ह्यात तुळजाभवानी मातेच्या मंदिरात मंदिर समितीचे अध्यक्ष तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांच्या हस्ते सपत्निक विधिवत घटस्थापना करण्यात आली. त्यापूर्वी घटाची कल्लोळ तीर्थापासून मिरवणूक काढण्यात आली. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह भाविक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. 9 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात तुळजाभवानी देवीच्या विविध अलंकार महापूजा मांडण्यात येतात. कोल्हापूर इथं करवीर निवासिनी अंबाबाई देवीची काल श्रीसुक्त वर्णित श्री महालक्ष्मी रुपात पूजा बांधण्यात आली होती. मंदिरात सकाळी अभिषेक पूजा झाल्यानंतर घटस्थापना होताच तोफेची सलामी देण्यात आली. नाशिक जिल्ह्यात वणी इथं सप्तशृंगी देवीची प्रधान आणि जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यापूर्वी देवीच्या अलंकारांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. घटस्थापनेनंतर भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गडावर मोठी गर्दी केली होती. अंबाजोगाई इथं श्री योगेश्वरी देवीच्या वर्णीपूजेनंतर घटस्थापनेनं नवरात्राला प्रारंभ झाला. बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी सपत्नीक महापूजा केली. 12 ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या उत्सवात दररोज भजन, कीर्तन, प्रवचन आदी उपक्रम राबवले जाणार आहेत. खान्देश कुलस्वामिनी असलेली धुळ्याच्या एकवीरा देवीची नवरात्राच्या पहिल्या दिवशी खासदार डॉ शोभा दिनेश वच्छाव यांच्या हस्ते पूजा आरती करण्यात आली. भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात मोहटा देवीसह जिल्हाभरातल्या विविध शक्तीस्थळांवर भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्याचं दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं कर्णपुरा परिसरात तुळजाभवानी देवीच्या मंदिरात काल विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते तथा मंदिराचे मुख्य पुजारी अंबादास दानवे यांच्या हस्ते घटस्थापनेनंतर आरती करण्यात आली. शहर परिसरातून शेकडोच्या संख्येनं भाविक पहाटेपासूनच देवीच्या दर्शनासाठी गर्दी करत असल्याचं दिसून येत आहे.
हिंगोली इथल्या 170 वर्षांची परंपरा असलेल्या दसरा मेळाव्याला काल सुरुवात झाली. सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीनं या निमित्तानं भरवण्यात आलेल्या औद्योगिक आणि कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते झालं. या दसरा मेळाव्यात विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांबरोबरच विविध क्रीडा स्पर्धांचंही आयोजन करण्यात आलं आहे. क्रिकेट. महिलांच्या आयसीसी T20 विश्वकरंडक स्पर्धेत आज भारताचा सामना न्यूझीलंडसोबत होणार आहे. दुबई इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरु होईल. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज दरम्यान देखील आज सामना होणार आहे. दरम्यान शारजा इथं काल या स्पर्धेला सुरुवात झाली. सलामीच्या सामन्यात बांगलादेशनं स्कॉटलंडचा 16 धावांनी तर अन्य एका सामन्यात पाकिस्ताननं श्रीलंकेचा 31 धावांनी पराभव केला. राज्य सरकारनं 2022-23 या वर्षासाठीचे शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक प्रदीप गंधे यांना जाहीर केला आहे. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक आणि जिजामाता पुरस्कार क्रिकेटसाठी दिनेश लाडे, पॅराशूटिंगसाठी सुमा शिरूर, दिव्यांगांच्या एक्वेटिक्स करता राजाराम घाग, धनुर्विद्येसाठी शुभांगी रोकडे, जिम्नॅस्टिकसाठी पवन भोईर आणि कबड्डीसाठी अनिल घाटे यांची निवड झाली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा 3 ऑक्टोबर मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. पंतप्रधान उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, केंद्र आणि राज्याच्या किसान सन्मान निधीचा पुढचा हप्ता होणार वितरित. आणि शारदीय नवरात्रोत्सवाचा राज्यात उत्साह. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.